चीनीमंडी.com पॉडकास्ट।
एपीएमसी मार्केट 11 मे पासून बंद होणार। कोरोना व्हायरसची वाढती संख्या पाहता नवी मुंबईच्या वाशी क्षेत्रामध्ये असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती 11 पासून 17 मे पर्यंत बंद राहील। मजूर आणि व्यापारी यांना भीती वाटत होती की सध्याच्या स्थितीमुळे ते कोरोना व्हायरसमुळे संक्रमित होऊ शकतात। या दरम्यान एपीएमसी प्रशासन आणि एनएमएमसी बाजार परिसराला सॅनिटाईज केलं जाईल। सर्व बाजाराच्या हितधारकांबरोबर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। परिणामी खाद्य, भाजी, फळं, कांदा, बटाटा आणि मसाला बाजार पूर्णतः बंद होतील। या शनिवार रविवारी बाजार खुला राहील। गुरुवारी नवी मुंबईचे मेयर जयवंत सुतार यांनी महाराष्ट्र सरकारला वाशीमध्ये एपीएमसी बाजार बंद करण्याचा आग्रह केला होता। यापूर्वी एपीएमसीमध्ये कोरोना रुग्ण सापडले होते, ज्यानंतर येथील सावधानता अधिक वाढली आहे कारण इथं अधिक गर्दी असते।